हे स्वर मनात ठसवतो कशाला, अरे हसवायचं आहे मग पहिलंच रुसवतो कशाला, अरे भेटायचंच नाही मग वाट बघत बसवतो कशाला, अरे करतोस भेटण्याचा वादा तू मग या राधेला फसवतो कशाला। असा कसा रे तू गोविंदा तुझा बनकर खोटा हा धंदा, असा कसा रे तू गोविंदा तुझा बनकर खोटा हा धंदा, मी मनाने साधी भोळी फसले लागून तुझ्या या नादा, मी मनाने साधी भोळी फसले लागून तुझ्या या नादा, मोठी तुझी खोटी ही बात,
मोठी मोठी तुझी खोटी ही बात, मोठी मोठी तुझी खोटी ही बात,
ये वचन तुझा पोकळ काना काय निभवशील माझी तुसा,
काय निभवशील माझी तुसा, काय निभवशील माझी तुसा,
लय हुशार निघाला तुरे होते समजले सीधा साधा, लय हुशार निघाला तुरे होते समजले सीधा साधा, आले मी कुंजवनी, नाही सुधरला काना तू अजून, नाही जाणार तुझी ही सवय जुनी, कर पूर्ण तुझा हा वादा वाट बघते ही तुझी राधा, कर पूर्ण तुझा हा वादा वाट बघते ही तुझी राधा, शक्ती तुर्याच्या नियमानुसार मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। प्रश्न असा आहे की गणपतीचे पोट मोठे आहे पण पाय लहान आहेत, त्याचं कारण काय बुवा? गणपतीचं पोट मोठं आहे पण त्याचे पाय लहान आहेत, त्याचं कारण काय? याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे बुवा।